नमस्कार. धनंजय जोशी लिखित सहज या पुस्तकातील आणखी एक लेख. लेखाचं शीर्षक आहे चहा मिळणार नाही. ही आहे माझ्या एका जवळच्या मित्राची गोष्ट. लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात माझ्या मित्राची दोन सेशन्स होती. एक जरा गंभीर विषय होता, मृत्यूशी मैत्री कशी करावी, आणि एक सर्वांच्या आवडीचा विषय म्हणजे योगसाधना आणि ध्यानसाधना यावरचा. माझ्या मित्राला खूप आनंद झाला होता, कारण अशा विषयांवर लोकांना फारसं बोलायचं नसतं. पण अधिवेशनाच्या कार्यकर्त्यांनी खूप धैर्य दाखवून दोन्ही कार्यक्रमांना वेळ दिली होती. गंमत झाली ती अशी, मित्राच्या पहिल्या कार्यक्रमाला जेमतेम 15 लोक आले, एकूण 4000 लोकांपैकी, आणि दुसऱ्या कार्यक्रमाला जेमतेम 25 लोक आले. तो खूप निराश झाला, कारण त्याचे कोणीही जीवश्च कंठश्च मित्र त्याच्या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत. किंबहुना अनेकांनी विचारून देखील, म्हणजे अरे तुझं सेशन किती वाजता आहे रे, कोणीही त्याच्या कार्यक्रमाला आले नाहीत. माझा तो मित्र मला नंतर भेटला, माझ्याशी बोलला, निराश झाला होता. मला म्हणाला, DJ असं का? मला वाटतं असं वागणं हा एक प्रकारचा निरादर नाही का? की तू काय म्हणतोस त्याचं फारसं महत्त्व आम्हाला वाटतच नाही, त्याऐवजी आम्ही जरा चांगली नाट्यसंगीताची गाणी ऐकू. तुझं आहे ते आहे, जेव्हा तुझी भेट होईल तेव्हा बघू. मी त्याला म्हणालो, अरे ठीक आहे रे, मी तुला सांसानीमची शिकवण सांगितली आठवते ना, डोंट चेक, म्हणजे इतरांच्या क्रियेबद्दल आपला न्याय देऊ नये. आता त्याहीपेक्षा आणखी एक शिकवण, ती म्हणजे माणसाच्या मनामध्ये अनेक वेळा अनेक विचार न सांगता न विचारता येत असतात. मग आपण काय करायचं? आपण फक्त आपल्या मनाचं दार उघडं ठेवायचं, बंद नाही करायचं. येऊ देत त्यांना, आणि जात असतील तर जाऊ देत. फक्त एक महत्त्वाची गोष्ट, येऊ देत त्यांना, जाऊ देत त्यांना. तुझ्या घरामध्ये असताना फक्त त्यांना काय सांगायचं? मित्र हो, या आणि जा, इथं चहा मिळणार नाही, त्यांना दुसरीकडे जाऊ दे चहासाठी. सध्या इतकंच.